नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन करणार नाही, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकसभेत स्पष्टोक्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बीड दौऱ्यावर, विविध कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचं 100 दिवसांचं निर्धारित उद्दिष्ट 60 दिवसात पूर्ण. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 15 सुवर्णपदकं जिंकत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत बोलत होते. देशभरातून 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
आदरणीय राष्ट्रपतीजी, काही उद्बोधन विकसित भारत के संकल्प को मजबूती देने वाला है, नया विश्वास पैदा करने वाला है और जन सामान्य को प्रेरित करने वाला. सारे अध्ययन बार बार ये कह चुके हैं कि गत 10 वर्ष में देश की जनता ने हमें सेवा करने का मौका दिया. 5-5 दशक तक गरीबी हटाओ के नारे सुने हो और अब 25 करोड़ गरीब गरीबी को परास करके बाहर निकले हैं. योजनाबद्ध तरीके से, समर्पित भाव से, अपनेपन की पूरी संवेदनशीलता के साथ जब गरीबों के लिए जीवन खपाते हैं ना, तब ये होता है.
सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या 10 कोटी बनावट लाभार्थ्यांची नावं हटवून खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शासकीय खरेदीतही जेम पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार केले जात असून यामुळे 1,15,000 कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता मोहिमेतून भंगार विक्रीतून 2,300 कोटी रुपये प्राप्त झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. राज्यसभेत आजही धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू राहिली. भाजपचे बन्सीलाल गुर्जर, काँग्रेसच्या रेणुका चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, बीजू जनता दलाचे मानस रंजन मंगराज, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. देशात गेल्या दशकभरात मोबाईल उत्पादन क्षेत्रात 300 हून अधिक कंपन्या कार्यरत झाल्या असून 12 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली. ही बाब देशाच्या आत्मनिर्भरतेला पोषक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिलं. महाराष्ट्रात पीक विमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री शिवाजीराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितलं. याबाबत सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बोलत होते. महाराष्ट्र सरकारनं पीक विमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत, असंही चौहान यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालीन कृषी मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले,
शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन आहे, अधिवेशन सुद्धा धनंजय मुंडेचा राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल. सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या मंत्र्यावर आणि या खात्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी मात्र आज पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व निर्णय हे नियमानुसारच घेण्यात आल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं.
सनसनाटी खेळ आरोप करायचे, दादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे, याच्या पलीकडे यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत. कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री माननीय मुख्यमंत्री यांचे आहे आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यते ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, तसंच आष्टी इथल्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच जागतिक खो खो स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कारही यावेळी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. शासकीय भोगवटादार वर्ग 2 जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस 1 मुदतवाढ देण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक तसंच औद्योगिक प्रयोजनासाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनीच्या बाबत हा निर्णय लागू होईल. सातारा जिल्ह्यातल्या कोयना जलाशयात बुडीत बंधारे बांधण्याच्या 25 प्रकल्पांसाठी 170 कोटी रुपये, पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 315 कोटी 5 लाख रुपयांच्या खर्चालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. अवैध मद्यविरोधी कारवाईत मृत्यूमुखी पडलेल्या जवानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरूपी धोरण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी सांगितलं. नाशिक इथले जवान कैलास गेणू कसबे यांचा मद्यविरोधी कारवाई दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 7.5 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 100 दिवसात 1.5 लाख पंप बसवण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं होतं. हे उद्दिष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. 6 डिसेंबरपर्यंत राज्यात 97,295 सौर कृषी पंप बसवण्यात आले होते. पुढच्या 2 महिन्यात 4 फेब्रुवारीपर्यंत महावितरणने आणखी 53,009 सौर कृषी पंप बसवले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत आतापर्यंत बसवलेल्या पंपांची संख्या 1,50,304 झाली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक 18,494 पंप बसवण्यात आले असून बीड जिल्ह्यात त्याखालोखाल 17,944, अहिल्यानगर 13,366, परभणी 11,755, छत्रपती संभाजीनगर 9,329, हिंगोली 8,538 आणि धाराशिव जिल्ह्यात 6,765 सौर पंप बसवण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आज झालेल्या महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात हरियाणाच्या अनमोल खरबने विजेतेपद जिंकलं आहे. अंतिम सामन्यात अनमोलने अनुपमा उपाध्यायचा 21-16, 22-20 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. नेमबाजी स्पर्धेत 15 नेमबाज जोनाथन अँथनी याने 10 एअर पिस्तूल प्रकारात सरबजोत सिंग याचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. महाराष्ट्रानं सर्वाधिक 61 पदकांची कमाई केली आहे. त्यात 15 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत महाराष्ट्राचं 3रं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच मणिपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब यांचा पहिल्या 10 संघात समावेश आहे. बीड जिल्ह्यात आज ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसंच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं. जालना राजूर रस्त्यावर बावणे पांगरे फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 1 गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन करणार नाही. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकसभेत स्पष्टोक्ती आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 15 सुवर्णपदकं जिंकत महाराष्ट्र 3रा स्थानी कायम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10